येशूने 5,000 जेवण दिल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही होडीत बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून लागलेच त्याने शिष्यास पाठवून दिले. मग तो लोकसमुदायाला निरोप दिल्यावर डोंगरावर प्रार्थना करायला एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर शिष्य असलेली होडी ही लाटांनी हैरान झालेली होती. तेव्हा रात्री 3 समुद्रावर येशू चालून त्यांच्याकडे गेला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरले व भूत आहे असे म्हटले आणि भिऊन ओरडले. तेव्हा लगेचच येशूने म्हटले, धीर धरा, मी आहे, भिऊ नका. नंतर पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. येशूने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी होडीतून उतरून पाण्यावर चालू लागला. थोडे अंतर चालल्यावर तो आजूबाजूला पाहू लागला आणि वाऱ्याला पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. नंतर येशूने ताबडतोब हात समोर धरून त्याला धरले व म्हटले, अरे पेत्रा, तू संशय का धरतोस? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तेव्हा ते होळीत चढले व वारा शांत झाला. होळीतील शिष्य येशूच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.